मत्तय अध्याय 18। त्यावेळी शिष्य आले आणि त्यांनी विचारले,
स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?
तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्या जवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले,
मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही। म्हणून जो कुणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे। आणि जो कुणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो, परंतु जो कुणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळून आणील, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे। जगाचा धिक्कार असो, कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते लोकांना पापात पाडते, तरी अशा काही गोष्टी होत राहणारच। पण जे लोक या गोष्टींना कारणीभूत होतात त्यांना फार अहिताचे ठरेल। जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हाला पापात पाडित असेल तर तो कापून टाका व फेकून द्या। तुम्ही एखादा अवयव गमावला परंतु अनंत काळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे। दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझणाऱ्या अग्नीत नरकात तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल। जर तुमचा डोळा तुम्हाला पापात पाडित असेल तर तो उपटून फेकूनच द्या, कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला अनंत काळचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे। दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे। सावध असा, ही लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका। मी तुम्हाला सांगतो की या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेहमी असतात। जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो 99 मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या 99 मेंढराबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल। मी तुम्हाला खरे सांगतो, तशाच प्रकारे या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही। जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील तर जा आणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग, आणि तोही एकांतात सांग। जर त्याने किंवा तिने तुझे ऐकले तर तो त्याला किंवा तिला आपला बंधू किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस। पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला 2 किंवा 3 जण तेथे असतील। जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड। जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही तर मग तो देवाचा नाही असे समज, किंवा एखाद्या जकातदारासारखा समज। मी तुम्हाला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल। जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल। तसेच मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्तता करील। हे खरे आहे, कारण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे।
नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले,
जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीता राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला 7 वेळा क्षमा करावी काय?
येशूने उत्तर दिले,
मी तुला सांगतो फक्त 7 वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा। म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल। आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले। जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरुवात केली तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते. तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी. परंतु त्या नौकराने पाया पडून गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या, जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हाला परत करीन. त्या मालकाला आपल्या नौकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नौकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले. नंतर त्याच नौकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नौकर पहिल्या नौकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नौकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आत्ताच्या आत्ता दे. परंतु दुसरा नौकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या, जे काही पैसे मी तुम्हाला देणे लागतो ते परत करीन. पण पहिल्या नौकराने दुसऱ्या नौकराला सांभाळून घेण्यास साप नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नौकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले. तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. तेव्हा पहिल्या नौकराच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. म्हणून तू तुझ्या बरोबरच्या नौकरालाही तशीच दया दाखवायची होतीस. मालक फार संतापला. शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नौकराला तुरुंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगातून सोडले नाही. जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.